radiomandi.com पॉडकास्ट।
15 महिने पुरेल इतकाच पाणी साठा। पुणे शहर आणि जिल्ह्यातील 4 तालुक्यांना सिंचन आणि पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे। खडकवासला साखळीतील 4 धरणात अवघ्या 4 दिवसात सुमारे 6.5 TMC पाणी साठा झाला आहे। एकूण साठा 21 TMC वर पोहोचल्यानं शहरासह जिल्ह्यातील 4 तालुक्यांच्या पेयजलासह घरगुती वापर आणि सिंचन यासाठी 15 महिने पुरेल एवढा पाणी साठा झाला आहे। खडकवासला साखळी प्रकल्पात रविवारपासून पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली। सोमवारी दिवसभर खडकवासला साखळीतील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला। याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश धरणात संततधार सुरूच होती। खडकवासला साखळीतील टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी 8 69 आणि सायंकाळी 5 60 mm पावसाची नोंद झाली। सोमवारी सायंकाळपर्यंत खडकवासला साखळीमध्ये असलेल्या 4 धरणात 20.97 TMC पाणी साठा झाला आहे। सोमवारी सायंकाळी 6 त्यात 5136 क्युसेक्सपर्यंत वाढ करण्यात आली। गुंजवणी धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी 8:29 आणि सायंकाळी 5:27 mm पाऊस झाला। नीरा देवघरला सकाळपर्यंत 67 आणि सायंकाळपर्यंत 42 mm पावसाची नोंद झाली। भाटघरला सकाळपर्यंत 17 आणि सायंकाळपर्यंत 25 mm पाऊस झाला। गुंजवणी 2.92, नीरा देवघर 8.27, भाटघर 15.72 आणि वीर धरणात 9.20 TMC पाणी साठा झाला आहे। वीर धरण भरण्याच्या मार्गावर असल्यानं सोमवारी सकाळी डाव्या आणि उजव्या कालव्यातून 2150 क्युसेक्सनं पाणी सोडण्यात येत होतं। सायंकाळी त्यात 13716 क्युसेक्स वाढ करण्यात आली असल्याचं जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। खडकवासला धरण 1.97 TMC 100% आणि सोमवारी पाऊस 9 mm, पानशेत धरण 8.50 TMC 79.84% आणि 66 mm पाऊस सोमवारी। वरसगाव 8.36 TMC पाणी साठा, 65.70 mm पाऊस। टेमघर 2.16 TMC पाणी साठा, 58.27% आणि सोमवारी पाऊस 60 mm।